श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण युद्धकांड प्रथम सर्ग वानरसेनेचे प्रस्थान। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, हनुमंताने सीतेविषयी जे पाहिले होते ते जसेच्या तसे सांगितले। ते ऐकल्यावर अति आनंदाने श्रीराम बोलले, हनुमंताने जे कार्य केलेले आहे ते करणे हे देवानेही दुष्कर आहे आणि त्याचे मनाने सुद्धा स्मरण करणे हे या भूतलावरील अन्य कुणालाही शक्य नाही। 100 योजने विस्तृत असणारा समुद्र उल्लंघून जाईल असा दुसरा कोण आहे बरे? तसेच राक्षसांकडून रक्षिले गेलेली लंका उद्ध्वस्त करण्यास दुसरा कोण बरे समर्थ आहे? सेवक म्हणून हनुमंताने सुग्रीवाचे सर्व कार्य पूर्णपणे केले आहे। हनुमान समान असा कोणी या जगात नाही आणि पुढे होणारही नाही। जानकीची भेट घेऊन या हनुमंताने आज नक्कीच मी माझा रघुवंश लक्ष्मण आणि वानरराज सुग्रीव यांचे रक्षण केले। जानकीचा शोध करण्याचे कार्य आता चांगल्या प्रकारे पार पडले आहे। तथापि समुद्राची आठवण मनात आल्यावर माझे मन जणू खचून जात आहे। मगर आणि सुश्री यांनी भरलेला आणि 100 योजने विस्तीर्ण असलेला समुद्र उल्लंघन जाऊन मी शत्रूला कसा मारू आणि जानकीला कसा भेटू? श्रीरामांचे वचन ऐकल्यावर सुग्रीव राघवांना म्हणाला, प्रचंड नक्र आणि मगरी यांनी भरलेला समुद्र आपण नक्कीच उल्लंघन करून जाऊ। तसेच आपण लंकेचा विध्वंस करू आणि लगेच रावणाचाही वध करू। हे रघुश्रेष्ठा, चिंता सोडा, कारण चिंता ही कार्याचा नाश करणारी असते। हे श्रीरामा, हे महापराक्रमी शूर वानरश्रेष्ठ पहा, तुमचे प्रिय करण्यासाठी येते अग्नीत सुद्धा प्रवेश करण्यास तयार आहेत। म्हणून प्रथम समुद्र कसा पार करायचा याचा विचार करा, मग लंका पाहिल्यावर दशानन रावण मेलाच असे आम्ही समजतो। हे राघवा, धनुष्य घेऊन युद्धात सज्ज झाल्यावर तुमच्यापुढे रणांगणात उभा टाकेल असा कोणीही त्रैलोक्यात सुद्धा मला दिसत नाही। हे रामा, आपला संपूर्ण जय होणार यात काहीही संशय नाही। आपला विजय सुचवणारी तशा प्रकारची शुभचिन्हे मला सगळीकडे दिसत आहेत। भक्ती आणि सामर्थ्य याने भरलेले सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर त्याचा स्वीकार करून पुढे उभ्या असलेल्या हनुमंताला श्रीराम म्हणाले, अरे मारुती, आपण कोणत्याही प्रकाराने हा महासागर उल्लंघून जाऊच, पण तत्पूर्वी देव आणि दानव यांनाही प्रवेश करण्यास कठीण असणाऱ्या लंकेचे स्वरूप तुम्हाला सांग। ते कळल्यावर हे कपिश्रेष्ठा, त्याचा उपाय मी शोधीन। रामांचे वचन ऐकल्यावर हनुमान विनयपूर्वक आणि हात जोडून रामांना म्हणाला, हे देवा, जसे मी पाहिले आहे तसे तुम्हाला सांगतो। हे देवा, ती दिव्य लंकापुरी त्रिकुट पर्वताच्या शिखरावर बसलेली आहे। तिला सोन्याचे तोट आहेत, सोन्याचे बुरुज आहेत, स्वच्छ पाण्याने भरलेल्या खंदकाने ती सर्व बाजूनी वेढलेली आहे। नाना उपवनाने ती शोभा संपन्न आहे। तिच्यामध्ये अनेक दिव्य वापी आहेत। चित्र विचित्र शोभेने समृद्ध मणिस्तंभयुक्त आणि सुंदर घरे त्या लंकेत आहेत। तिच्या पश्चिम द्वाराला लागून हजारो गजवाहक उत्तर द्वाराजवळ पायदळ सेनेसह घोडेस्वार तसेच पूर्वेकडील दाराशी 10 कोटी रक्षक वीर आणि दक्षिणेकडील दारातही तितकेच रक्षक वीर आहेत। हे प्रभो, लंकेच्या मध्यभागे असंख्य गज अश्व रथ आणि पायदळ असून अनेक शस्त्रास्त्रात कुशल असलेले सैनिक लंकेचे सदा रक्षण करतात। लंकेमध्ये जाण्याचे मार्ग नाना प्रकारच्या पुलाने तसेच तोफाने युक्त आहेत। परंतु हे देवेश्वरा, असे सर्व असताना सुद्धा मी तिथे काय केले ते तुम्ही ऐका। रावणाच्या सैन्याचा 1/4 भाग मी ठार केलाय। लंका नगरी जाळून मी रावणाचा सोन्याचा प्रासाद उद्ध्वस्त केलाय। हे रघुत्तमा, तोफा आणि पूल मी नष्ट केले आहेत। हे देवा, मला वाटते तुमची दृष्टी पडताच उरलेली लंका जळून जाईल। हे देवेश्वरा, जाण्यासाठी प्रस्थान ठेवा। थोर वीर असणाऱ्या वानरांच्या समूहासह आपण सर्व बाजूनी समुद्राच्या तीरावर जाऊया। हनुमानाचे वचन ऐकल्यावर रघुनंदन म्हणाले, अरे सुग्रीवा, सर्व सैनिकांना कूच करण्याची आज्ञा दे, कारण आताच विजय मुहूर्त आहे। याच मुहूर्तावर राक्षसांनी भरलेल्या तटबंदी असणाऱ्या अतिशय दुर्गम अशा लंकेत जाऊन रावणासकट तिचा मी नाश करेन आणि सीतेला परत आणेन। यावेळी माझा उजवा डोळा खालच्या बाजूने लवत आहे। वेगवान आणि बलिष्ठ वानराची संपूर्ण सेना कूच करू दे। जे गटाधिकारी असतील त्यांनी आपल्या आपल्या गटाचे मागे पुढे व दोन्ही बाजूनी रक्षण करावे। हनुमंताच्या खांद्यावर आरोहण करून मी सर्वात पुढे जाईन। नंतर माझ्या मागे अंगदाच्या खांद्यावर चढून लक्ष्मण येऊ दे। हे सुग्रीवा, तू मात्र माझ्या बरोबर चल. गज, गवाक्ष, गवय, मैंद तसेच द्विविध, नल, नील, सुषेण, जांबवान तसेच शत्रूचा वध करणारे इतर सर्व वानर आणि सैन्याचे अधिपती हे सैन्याच्या सर्व बाजूंनी जाऊ दे. वानरांना अशी आज्ञा करून श्रीराम लक्ष्मणासह निघाले. सुग्रीवासह प्रभू राम हे आनंदाने सेनेच्या मध्यभागी चालत होते. गजराजाप्रमाणे असणारे आणि इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे आणि उड्यामध्ये गर्जना करीत असणारे ते सर्व वानर दक्षिण दिशेने निघाले. वाटेत फळे खात आणि मज पीत ते सर्व जात होते. श्रीरामांच्या देखतच आज आम्ही रावणाला मारतो असे बोलत ते अतुल पराक्रमी वानश्रेष्ठ जात होते. हनुमान आणि अंगद यांच्या खांद्यावरून जाणारे ते दोन रघुत्तम श्रीराम आणि लक्ष्मण हे आकाशात नक्षत्राकडून सेवा केल्या जाणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे शोभत होते. संपूर्ण पृथ्वीला झाकून टाकून ते प्रचंड सेना चालले होते. काही वानर आपल्या शेपटीची टोके आपटीत होते, काही वृक्ष उपटून हातात घेऊन जात होते, काही पर्वतात चढले होते. अशा प्रकारे ते वानर वायू वगैरे जात होते. पृथ्वीवर सर्वत्र असंख्य वानर भरून गेले होते. श्रीरामांनी रक्षिलेले ते वानर अतिशय आनंदाने जात होते. ती सर्व वानर सेना रात्रंदिवस चालत होती. एक क्षणभरे ती कुठे थांबली नाही. मलय आणि सह्य या पर्वतावरील विचित्र अरण्य पहा श्रीराम सेनेसह चालत. नंतर सह्य आणि मलय पर्वतांना ओलांडून ते सर्वजण भयंकर गर्जना करणाऱ्या समुद्राजवळ येऊन पोहोचले. त्यानंतर हनुमंताच्या खांद्यावरून उतरून श्रीराम सुग्रीवासह सागराच्या पाण्याजवळ गेले आणि म्हणाले, मगरीचे वस्यस्थान असणाऱ्या या समुद्राजवळ आपण सर्वजण येऊन पोहोचलो आहोत. हे वानरांना आता काहीतरी उपाय शोधल्याशिवाय यापुढे जाणे आपण अशक्य आहे. तेव्हा येथे सैन्याची छावणी करूया आणि समुद्र कसा रुंदायचा याचा विचार करूया. रामाचे वचन ऐकल्यावर सुग्रीवाने सागराजवळच त्वरित सैन्याची छावणी ठोकली. मोठमोठे वानर तिथे रक्षण करू लागले. भयंकर दिसणारा अतिशय उंच अशा लाटा येत असलेला आणि भयानक सुसरी इत्यादींनी भयंकर वाटणारा तो सागर पाहून सर्वजण विषण्ण झाले. आकाशाप्रमाणे अनंत आणि अगाध असा सागर पाहून ते दुःखे कष्टी झाले. ते विचार करू लागले की वरुणाचे निवासस्थान असणारा असा भयानक समुद्र आपण कसा बरे तरून जाणार, आणि त्या राक्षसाधम रावणाला तर आजच ठार करायचंय. अशा चिंतेचे व्याकुळ झालेले सर्वजण श्रीरामांच्या बाजूला बसले होते. सीतेची आठवण काढून श्रीराम अतिशय दुःखी झाले होते. तसेच विशिष्ट कार्य करण्यासाठी त्यांनी मनुष्याचे रूप धारण केले असल्यामुळे ते जनककन्या सीतेसाठी नाना प्रकारे शोक करू लागले. खरे म्हणजे श्रीराम हे अद्वितीय चैतन्य स्वरूप एकमेव सनातन परमात्मा आहेत. जो माणूस रामाचे हे स्वरूप तत्वतः खरेखरे जाणतो त्याला दुःख इत्यादींचा स्पर्श होतच नाही. मग आनंद स्वरूप अविनाशी रामांना दुःख इत्यादींचा स्पर्श कसा होईल बरे? कारण दुःख, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादी सर्व अज्ञानाची चिन्हे आहेत. ती ज्ञान स्वरूप रामांच्या ठिकाणी कशी बरे असतील? देहाचा अभिमान बाळगणाऱ्यालाच देहाचे दुःख होते. ते दुःख चिदात्म्याला मुळीच होत नाही. समाधीच्या स्थितीत आत्मसाक्षात्कार झाला असताना द्वैताचा अभाव होत असल्याने तेथे केवळ सुखच दिसून येते. त्या आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत बुद्धी इत्यादींचा अभाव असल्यामुळे दुःख कधीही दिसून येत नाही. म्हणून दुःख इत्यादी सर्व काही बुद्धीचेच गुणधर्म आहेत यात संशय राहत नाही. श्रीराम हे पुराण पुरुष परमात्मा नित्य प्रकाशमान नित्य सुखस्वरूपी आणि कामना रहित आहेत. तथापि मायेच्या गुणांशी संघ झाल्यामुळे ते सुखी अगर दुःखी आहेत असे अज्ञानी माणसांना वाटत असते. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे प्रथम सर्ग समाप्त.